chinimandi.com podcast.
Visit Delhi Sugar Market Update, शनिवार 21 नोव्हेंबर 2020. Domestic Market, देशांतर्गत बाजार आज स्थिर राहिला. डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,150 रुपये प्रति क्विंटल राहिला. तर M30चा व्यापार 3,240 रुपये ते 3,270 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,130 रुपये ते 3,210 रुपये प्रति क्विंटल राहिला. तर M30चा व्यापार 3,200 रुपये ते 3,260 रुपये प्रति क्विंटल राहिला. उत्तर प्रदेश M30चा व्यापार 3,250 रुपये ते 3,285 रुपये होता. गुजरात M30चा व्यापार 3,171 रुपये ते 3,211 रुपये प्रति क्विंटल राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,250 रुपये ते 3,350 रुपये होता. तर M30चा व्यापार 3,300 रुपये ते 3,375 रुपये राहिला.